शब्द फुले बाय सुजाता, कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात।
नमस्कार, शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते। आपण ऐकत आहात शब्द फुलेचा भाग 106। आजचा भाग आहे खास कारण तुम्ही ऐकणार आहात माझ्या व्यतिरिक्त आणखी एक आवाज। हॅपी व्हॅलेंटाईन्स डे मंडळी, बरेचसे जण आपल्या पार्टनरबरोबर डेट करतायत, काही जण डेटिंग ॲपवर आपल्या पार्टनरला शोधतायत, तर अशाच एका स्पेशल डेटिंग ॲपवर ते दोघं काय बोलतायत ऐकूया। कथा डेटिंग ॲप, लेखन नचिकेत क्षीरे, आवाज नचिकेत क्षीरे आणि सुजाता।
डेटिंग ॲपवर मेसेज कोणाचा असेल? ओ शिट, पल्लवी नायरचा रिप्लाय। हाय।
हाय,
ओळखलंस का?
हो ओळखलं ना।
नाही, 4 मेसेज केले, नो रिप्लाय, सो मला वाटलं की ओळखलं नाहीस।
ओळखलं पण आय वॉज नॉट शुअर। काय आहे ना की शाळेत कधी तू खूप बोलल्याचं आठवत नाही मला, आणि नंतर तर काही कॉन्टॅक्टच नव्हता।
हो, ॲक्च्युली तेव्हा खूप शाय होतो।
म्हणजे आता नाही राहिला का?
हां, कळलंस तुला। बाय द वे, कुठे होतीस शाळेनंतर? काय केलंस? कॉलेज, जॉब?
मी फर्ग्युसन कॉलेजमधून 12 केलं, मग COEP इंजिनिअरिंग, आणि मग USA गेले, तिकडे MS केलं, आणि मग एका गेमिंग कंपनीमध्ये लहान मुलांसाठी कम्प्युटर गेम्स बनवत होते। व्हॉट अबाउट यू?
मी NDA, मग IMA आणि इंडियन आर्मी, 6 होतो तिथे, मेजर होतो।
हो, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं।
इज इट? मग तुला काय वाटलं, काय केलं असेल मी?
काही नाही, जाऊ दे।
अगं सांग ना।
नंतर सांगेन कधी।
ओके, ॲज यू विश। बरं, मला सांग, तुला कोणी बॉयफ्रेंड, लग्न?
क्यों गडे मुर्दे उखाड रहे हो?
तसं नाही ग, आत्ताच बोलतोय रे मी।
अरे जर असता तर डेटिंग साईटवर भेटलो असतो का आपण?
हो खरंच आहे की।
बाय द वे, तू सिंगल कसा? युनिफॉर्मवर तर मरतात पोरी।
तुझ्यासारखी सुंदर मुलगी नव्हती भेटली ना?
ओ मिस्टर फ्लटिंग, एक तर तू माझा फोटो नीट बघितला नाहीयेस, किंवा तू खूप डेस्पो झालायस, नाहीतर मला सुंदर म्हटलं नसतंस।
का, काय झालं तुला? मी बघितला आहे तुझा फोटो, नीट आहेस तू सुंदर।
अरे मी जेव्हा पावडर लावायची ना, तेव्हा माझी बहीण मला चिडवायची, अख्खा डबा जरी लावलास ना तरी म्हशीपेक्षा पण गोरी नाही होणार आहेस तू।
रंगाचं काय ग, काय लोक सुंदर नसतात का? आणि आपल्याकडे श्रीराम श्रीकृष्ण कायच होते ना, त्या काया कृष्णासाठी किती मुली वेड्या होत्या।
अहो मिस्टर, ते पुरुष होते, इथे बायका गोऱ्याच लागतात। पुरुष काळा असला ना तर त्याला रोमॅन्टिक कृष्ण म्हणून जवळ घेतात, पण बाई जर काळी असली ना तर तिच्या हातात मुणकं देऊन देवी कालरात्री म्हणून तिच्यापासून लांब पळतात।
दॅट वॉज अ गुड वन।
तुझे फोटो छान आहेत, तुझा मुलगा त्याच्या आईवर गेलाय, हा खूप क्यूट आहे रे।
ए, तू माझ्यावर गेलाय, पण तुझी मुलगी अगदी तुझ्यासारखी दिसते।
हो, पण नशीब रंग बाबाचा घेतलाय। अशा रीतीने चॅटिंग खूप वेळ चालतं। अनिकेत,
अजून बोला मॅडम, बाकी काय?
पल्लवी, अरे मीच बोलते आहे की कधीची, तू बोल की।
ए असं काही नाही, हा चॅट पहा आपली 50-50% आहे दोघांचे मेसेज। आणि तसंही अनुभवातून सांगतो, लग्नाआधी मुलंही मुलीने एवढंच बोलतात।
देअर यू आर, म्हणजे तू ॲक्सेप्ट करतोस की लग्नाआधी सगळं सांगणारी मुलं लग्न झालं की काहीच बोलत नाही आणि मग सगळा संवादच बंद होतो, बरोबर?
दॅट इज युअर व्हर्जन।
मग तुझं व्हर्जन काय आहे?
कसं आहे, लग्नाआधी आमच्या क्यूट आणि रोमॅन्टिक वाटणाऱ्या गोष्टी लग्नानंतर तुम्हाला फालतू लुडबुड वाटायला लागतात। लग्नाआधी मन मोकळेपणाने काही सांगितलं की तुम्हाला आवडतं, लग्नानंतर ते तुम्हाला सेल्फ पिटी वाटायला लागतं आणि मग अशी आमची मुस्कट डाबी होते।
मुस्कट डाबी म्हणे? पल्लवी कुत्सितपणे हसते। बरं चल, तुझी टेस्ट घेणार आहे मी, बघू तू किती रोमॅन्टिक आहेस।
बरं, ब्रिंग इट ऑन।
समजा तू खूप मोठा ऑफिसर आहेस आणि आपलं लग्न झालंय, हा खूप मोठ्या सरकारी बंगल्यात आपण राहतोय, तर कर्नल साहेब आपल्या बायकोचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करतील?
बापरे, खूप पुढचा विचार चालू झाला आहे मॅडम।
हे गप सांग चुपचाप।
असं आहे मॅडम, मी कर्नल असेल ना तर तू म्हणशील तर तुझ्या बर्थडेला पूर्ण आर्मी बँड लावेल मी।
फेल झालास तू, सरप्राईज नावाची काही गोष्ट असते की नाही, मी म्हटलं तर करशील?
अगं चुकून म्हटलं तसं, मी करीलच तसं, सरप्राईज देईल तुला।
आणि मला कोण विचारणार मला काय आवडतं? मला नाही आवडत असलं काही, मला ना शांतता आवडते। हे असं आपल्या मनाने वागणार आहेस का तू? असा डॉमिनेटिंग स्वभाव नाही आवडत मला, असाही फेल तू। दोघही जोरात हसतात।
सो पल्लवी भेटायचं मग?
थोडा पॉज घेऊन पल्लवी, तुला काय वाटतंय? हा
थोडं गिल्ट वाटत आहे, बायकोला फसवतो आहे असं वाटतंय।
मला पण। कधी गेला होतास लास्ट घरी?
श्राद्धाला गेलो होतो, बायको मुलगा दोघांनाही गर्व आहे शहीद मेजर अनिकेत देशपांडेवर, म्हणून आलो इकडे हॅपीली। तू कधी गेली होतीस?
मी मुलीच्या बर्थडेला, मोठी झाली रे आता, टीनेजमध्ये आली आहे ना, बाबाला समजावत होती दुसरं लग्न करून टाक, किती दिवस एकटा राहणार म्हणून। मग वरूनच परत चालती झाले मी। अनिकेत चल झोपू आता, खूप उशीर झालाय रे।
गुड नाईट।
गुड नाईट। कथा डेटिंग ॲप, लेखन नचिकेत क्षीरे, आवाज नचिकेत क्षीरे आणि सुजाता। तर मित्रांनो, कशी वाटली ही अनोखी डेट? आजच्या कथेचे लेखक नचिकेत हे लेखक तर आहेतच, पण त्याचबरोबर एक पॉडकास्टरही आहेत आणि या कथेला माझ्याबरोबर त्यांनी आवाजही दिलाय, त्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि आभार। त्यांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालंय, जो जे वांछिल, एक प्रेरणादायी कादंबरी आहे, त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये। तुम्ही अशाच प्रकारचे साहित्य लिहित असाल तर मला जरूर पाठवा, शब्दफुले पॉडकास्टवर सादर करायला मला नक्की आवडेल। मित्रांनो, तुम्ही माझा पॉडकास्ट ऐकताय स्पॉटीफायवर, ॲपल पॉडकास्टवर, जिओ सावन, gaana.com, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल, यूट्यूबवर, पण तुमची प्रतिक्रिया मला मिळू द्या। तुम्हाला जर मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर यूट्यूबवर कमेंटमध्ये जरूर मला मेसेज करा। आणि पॉडकास्टवर तुम्ही ऐकत असाल तर शब्दफुले बाय सुजाता फॉलो करा आणि 5-स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या। हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। व्हॅलेंटाईन्स डे आहे तर प्रेमाच्या रोमॅन्टिक गोष्टी ऐकणं तर बनतंच ना, तर शब्दफुले पॉडकास्टवरील काही लोकप्रिय प्रेमकथा, प्रणयकथा तुम्ही नक्की ऐका, त्याचा आनंद घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती लिंक क्लिक करून तुम्ही ह्या सगळ्या कथांचा आनंद घ्या. गावरान भाषेत जर व्हॅलेंटाईन डेची एक कथा ऐकायची असेल तर ऐका शब्द फुलेचा भाग 62, कथा वेलांटी डे. त्याचप्रकारे शब्द फुलेचा भाग 47, आभासी प्रेम, ही आजच्या जमान्यातील व्हर्च्युअल प्रेमावर आधारित कथा आहे. तसंच शब्द फुलेचा भाग 54, सवारलू, आणि एपिसोड नंबर 34, त्या दुपारी पाऊस होता, ही आहे गूढकथा पण यात प्रेमाचा फॅक्टर आहे. तर जरूर ऐका, या कथांचे लेखक आहेत अभिषेकी. ह्या कथा लोकप्रिय आहेत, तुम्ही जर ऐकल्या नसतील तर या कथांचा जरूर आनंद घ्या. त्याचप्रकारे शब्द फुलेचा भाग 74, शॉर्ट रोमॅन्स, ही एक रोमॅन्टिक कथा आहे. लग्नाला एक वर्ष होऊनही दोघांमध्ये असलेला दुरावा त्यांच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीला दूर होतो की नाही जाणून घेण्यासाठी ऐका शब्द फुलेचा भाग 45, वेडिंग ॲनिव्हर्सरी. मनात असलेलं उत्कट प्रेम तो तिला आज तरी व्यक्त करू शकेल का हे जाणून घेण्यासाठी ऐका शब्द फुलेचा भाग 56, कोजागिरी. त्याचप्रकारे भाग 50, पाऊस आणि ती. या कथा अनेक लोकांना आवडल्या आहेत. या कथांचं लेखन केलंय कनिष्क हिवरेकर यांनी. त्याचप्रकारे आपल्या बोर नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बायकोला तिचा नवरा कसा पटवतो हे जाणून घेण्यासाठी ऐका शब्द फुलेचा भाग 41, तुमसे अच्छा कौन है. तसंच प्रेमाचे बंध किती घट्ट असतात आणि ते सहजासहजी तोडता येत नाहीत हे व्यक्त करणारी कथा पासबुक, प्रेम किती गहिरं सेल्फलेस असू शकतं हे दर्शवणारी कथा आहे त्याची राधा आणि राधेचा तो. नक्की ऐका शब्द फुलेचा भाग 40. त्याचप्रकारे भाग 64, स्वतःच्याच इमोशनच्या गोंधळात फसलेली एकतर्फी अधुरी प्रेमकहाणी. ऐका इमोशन बॉक्स. या सर्व कथांचे लेखक आहेत सुरेश कुलकर्णी. त्याचप्रकारे गोडाचा शिरा, लग्न गोंधळ, द लास्ट गुड बाय अशा इतरही अनेक कथा आहेत ज्या प्रेमाच्या संबंधित आहेत. या सर्व कथा लोकप्रिय आहेत, तुम्ही जर ऐकल्या नसतील तर जरूर या कथांचा आनंद घ्या. शब्द फुले बाय सुजाता फॉलो करा आणि मला फीडबॅक द्या. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ईमेल या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. त्या लिंक क्लिक करून तुम्ही मला संपर्क करू शकता. तर अशा ह्या क्यूट शॉर्ट स्टोरीबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.